भाग सात। येशूना मरण। येशू आमने पापासाठी मरण पावना, तो माणसांच्या हातून मरना, तो परमेश्वरानी इच्छा पूर्ण करूसाठी व मानवाला वाचवण्यासाठी आना। जो या गोष्टीवर विश्वास ठेव आणि आपल्या पापाचा पश्चाताप करहा, त्याला पापापासून क्षमा मिळेल। येशूला धरीन मारीना, त्याला शिक्षा करी, लोकांही त्याच्यावर खांद्यावर लाकडाना क्रूस दिना, त्याला कालवरीनी डोंगरावर लिदा, तो स्वतःला वाचू शक होता। येशू संदेष्ट्यांनी भविष्यवाणी पूर्ण करूसाठी क्रूसावर मरना, तिसऱ्या दिवसांनी तो पुन्हा जिवंत हिना। पुष्कळ लोकांनी त्याला हेरा, काही येशूला ओळखतात नाही। तो एक राजानी रूपात आणेल नाही, येशू जिवंतच आहा। तो कापरेत नाही, तो मरणातून विजयी हिना, तो आता स्वर्गात आहा। येशूवर विश्वास ठेवा।